खंड 5 प्रकरण 16 कार्यपद्धती। चंपारण्यातील चौकशीचा अहवाल द्यावयाचा म्हणजे चंपारण्यातील शेतकऱ्यांचा इतिहास देण्याप्रमाणे आहे। अशा तऱ्हेचा अहवाल या प्रकरणामध्ये देता येणार नाही। शिवाय चंपारण्यातील चौकशी म्हणजे अहिंसा व सत्य यांचा महान प्रयोग। त्यासंबंधी दर आठवड्याला मला सुस्ते तेवढे लिहित जातो। त्यासंबंधीची अधिक विस्तृत हकीकत वाचकाला बाबू राजेंद्र प्रसादांच्या या लढ्याच्या हिंदीमध्ये छापलेल्या इतिहासातून व युगधर्म मुद्रणालयाने करविलेल्या गुजराती भाषांतरातूनच मिळू शकेल। आता या प्रकरणाच्या विषयाकडे वळतो। गोरखबाबूंच्या घरी राहूनच ही चौकशी करावयाची तर त्यांना आपले घर रिकामे करून देऊन स्वतः दुसरीकडे जावे लागणार। मोतीहारीमध्ये कोणापाशी घर भाड्याने मागितले तरीही तो चटकन देईल इतकी निर्भयता लोकांमध्ये आली नव्हती। परंतु चतुर व्रजकिशोर बाबूंनी विस्तीर्ण कंपाऊंड असलेले घर भाड्याने घेतले व आम्ही त्याच्यामध्ये जाऊन राहिलो। बिलकुल पैशांखेरीज आम्ही हे काम चालवू शकू अशी स्थिती नव्हती। सार्वजनिक कामासाठी मंडळ हे मुख्यत्वे करून वकील मंडळ होते। अर्थात ते प्रसंग पडल्यास आपल्या खिशांतून खर्च भागवीत किंवा मित्रमंडळींकडून काही घेत। स्वतःची धनदौलत चांगली असताना लोकांकडे पैशाची भिक्षा कशी मागावी असे त्यांना वाटे। चंपारण्यातील रयतेकडून एक पैही घ्यावयाची नाही असा माझा दृढ निश्चय होता। ती घ्यावी तर त्याचा भलताच अर्थ होणार। या चौकशीसाठी म्हणून हिंदुस्थानात जाहीर फंडही काढू नये असेही ठरविले होते। तसे केल्यास त्या प्रश्नाला राष्ट्रीय व राजकीय स्वरूप प्राप्त झाले असते। मुंबईहून मित्रांनी 15,000 रुपयांच्या मदतीची तार पाठविली। त्यांची मदत आभारपूर्वक परत केली। चंपारण्याबाहेरच्या पण बिहारमधीलच सुखी लोकांकडून व्रजकिशोर बाबूंचे मंडळ मिळवू शकेल तेवढे सहाय्य घ्यावे आणि कमी पडेल तेवढे मी डॉक्टर प्राणजीवनदास मेहतांकडून मागवून घ्यावे असे ठरविले। डॉक्टर मेहतांनी लागेल तेवढी मदत मागवून घेण्याबद्दल लिहून कळविले। अशा तऱ्हेने पैशांच्या बाबतीत आम्ही निश्चिंत झालो। काटकसरीने कमी खर्चात राहून लढा चालवायचा होता, त्यामुळे पैसा विशेषसा लागण्यासारखा नव्हता। वस्तुत लागलाही नाही। सर्व मिळून 2-3 हजारांवर खर्च झाला नाही अशी माझी कल्पना आहे। गोळा केलेल्या पैशांपैकी 1,500 रुपये शिल्लकच राहिले असे मला स्मरते। आरंभीची आमची राहणी विचित्र होती। मला तर तो रोजच्या रोज विनोदाचा विषय होऊन बसला होता। वकील मंडळींपैकी प्रत्येकाबरोबर आचारी नोकर असावयाचे। प्रत्येकाचा स्वयंपाक स्वतंत्र व्हावयाचा। रात्रीचे 12 वाजताही जेवीत असावयाचे। हे महाशय राहत आपापल्या खर्चानेच, तरी पण मला या राहणीचा उपद्रव वाटे। माझ्यामध्ये व माझ्या सोबत्यांमध्ये स्नेहगाठ इतकी मजबूत बांधली गेली होती की आमच्यामध्ये गैरसमज होण्याचा संभव नव्हता। ते माझी टीका प्रेमाने सहन करीत। शेवटी असे ठरले की नोकरांना रजा द्यावी, सर्वांनी एकत्र जेवावे व जेवणात नियमितपणा पाळावा। सर्वजण शाकाहारी नव्हते। 2 भोजनगृहे चालवायची तर खर्च वाढणार। त्यासाठी शाकाहारी भोजन तयार करून एकच भोजनगृह चालवावे असा ठराव झाला। भोजनसुद्धा साधे ठेवण्याबद्दल कटाक्ष होता, त्यामुळे खर्चाची पुष्कळ बचत झाली। काम करण्याची शक्ती वाढली व वेळही वाचला। शक्ती वाढेल तेवढी पाहिजेच होती, कारण की शेतकऱ्यांच्या टोळ्यांच्या टोळ्या स्वतःची हकीकत लिहून देण्यास येऊ लागल्या। हकीकत लिहावयाला सांगणाऱ्याबरोबर माझ्या जोडीदारांचे लष्कर असावयाचेच, त्यामुळे घराचे पटांगण भरून जाईल। दर्शनाभिलाषी लोकांपासून माझा बचाव करण्यासाठी सहकारी खूप प्रयत्न करीत, पण ते व्यर्थ जात। ठराविक वेळी दर्शन देण्यासाठी मला बाहेर काढण्याखेरीज गत्यंतर नसे। हकीकती लिहून घेणारेही 5-7 जण तरी नेहमी असत, तरीसुद्धा दिवसाच्या अखेरीला सर्वांच्या जबान्या पुऱ्या होत नसत। एवढ्या सर्वजणांच्या हकीकतीची जरूर नव्हती, तरी पण ती लिहून घेतल्याने त्यांना बरे वाटे आणि मला त्यांच्या भावना कळून येत। जबान्या लिहून घेणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावयाचे असे। प्रत्येक शेतकऱ्याची उलट तपासणी केली पाहिजे। उलट तपासणीत जो दळमळेल त्याची जबानी घ्यावयाचीच नाही। ज्याची हकीकत मुळातच निराधारशी वाटेल तीही घ्यावयाची नाही। अशा नियमांच्या पालनामुळे वेळ थोडासा अधिक लागे खरा, पण जबान्या पुष्कळशा खऱ्याखुऱ्या व सिद्ध करता येतील अशा मिळत। या हकीकती घेतेवेळी गुप्त पोलिसांचे कोणी ना कोणी अंमलदार हजर असावयाचेच। या अंमलदारांना येण्यास आडकाठी करता आली असती। पण आम्ही सुरुवातीलाच ठरविले होते की त्यांना येण्यास हरकत करावयाची नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी आदरपूर्वक वागायचे व देता येण्यासारखी माहितीही त्यांना द्यावयाची. त्यांच्या देखत ते ऐकत असतानाच सर्व जबान्या घेण्यात येत असत. त्यापासून एवढा फायदा झाला की लोकांमध्ये अधिक निर्भयता आली. गुप्त पोलिसांची लोकांना फार भीती वाटत असे, ती उडून गेली. तसेच त्यांच्या देखत द्यावयाच्या जबान्यांमध्ये अतिशयोक्तीचे भय कमी राही. खोटे सांगू लागल्यास अंमलदार आपल्याला पकडतील या भीतीने त्यांना जपूनच बोलावे लागे. माझी इच्छा मळेवाल्यांना खिजविण्याची नव्हती, त्यांना विनयपूर्वक वळविण्याचा मला प्रयत्न करावयाचा होता. म्हणून ज्यांच्या विरुद्ध विशेष गंभीर अशी तक्रार असेल त्याला पत्र लिहित असे व भेटण्याचाही प्रयत्न करीत असे. मळेवाल्यांच्या मंडळींचीही भेट घेतली आणि रयतेच्या तक्रारी त्यांच्यापुढे मांडून त्यांची बाजूही ऐकून घेतली. त्यांच्यापैकी काहीजणं माझा तिरस्कार करीत, काही तटस्थ होते आणि कोणी आदरही दर्शवीत.